आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोचवणाऱ्या व्यक्तीला आता 25,000 रुपये बक्षीस मिळणार। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं विविध राजकीय पक्षांचे विविध ठिकाणचे जाहीरनामे प्रसिद्ध। सराफा आणि शेअर बाजारात घसरण। आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ पंचत्वात विलीन। स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। येत्या फेब्रुवारीमध्ये भारतात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 या परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या त्यांच्या निवासस्थानी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या भारतीय स्टार्टअप्सशी गोलमेज बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। एआय फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज अशी या परिषदेची संकल्पना असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निवड झालेले 12 भारतीय एआय स्टार्टअप्स आजच्या बैठकीला उपस्थित होते। हे स्टार्टअप्स भारतीय भाषा मॉडेल, एआय आधारित ई कॉमर्स, विपणन, आरोग्य सेवा निदान, वैद्यकीय संशोधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत। अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोचवणाऱ्या व्यक्तीला आता 25,000 रुपये बक्षीस मिळणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सदर जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं। ते म्हणाले,
राज्य में देश में कहीं भी अगर एक्सीडेंट होता है किसी भी रोड पर तो पहला स्कीम का पार्ट ऐसा है कि उस व्यक्ति को हॉस्पिटल में पहुंचाने का काम जो व्यक्ति करेगा उसको हमने राहवीर बोला है और उसको हम 25,000 रुपये का अवार्ड देंगे। दूसरी बात, कोई भी हॉस्पिटल में प्राइवेट, पब्लिक, सरकारी कोई भी, उसको जहां एडमिट किया जाएगा वहां मिनिमम 7 दिन का 1.5 लाख रुपये तक का खर्चा हम देंगे। इंश्योरेंस के साथ हमने कोऑर्डिनेशन किया है, जो गाड़ियों का इंश्योरेंस नहीं हुआ है तो उनको ये पैसा हमारे रोड सेफ्टी फंड से हम देंगे।
केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची वार्षिक बैठक घेतली। रस्ते वाहतुकीत सुरक्षा, प्रवाशांच्या आणि सर्वसामान्यांची सोय, व्यवसायानुकूल वातावरण आणि वाहनविषयक नियम अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। परिवहन हा विषय राज्य आणि केंद्राच्या समावर्ती सूचीतला असून त्यामुळे अशा प्रकारचा संवाद सक्षम, सुरक्षित आणि नागरिक केंद्री उपायांना पूरक ठरतो असं गडकरी यावेळी म्हणाले। प्रगती या व्यासपीठामुळे देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलं आहे। आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली। प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। त्यात नवी मुंबई विमानतळ, चिनाब नदीवरचा रेल्वेचा पूल, आसाममधला बोगीबिळ पूल यांचा समावेश असल्याचं गौबा यांनी सांगितलं। आकाशवाणीच्या FM गोल्ड आणि इतर वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऑफिशियल या YouTube चॅनेलवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आज रात्री 9:30 ही संपूर्ण मुलाखत ऐकता येईल। वीरगाथा 5 या उपक्रमात यावर्षी 1,92,00,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत यंदा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना भारताच्या सामरिक परंपरेवर व्यक्त होण्यासाठी व्हिडिओग्राफीसारखी माध्यमं वापरायची अनुमती होती। देशपातळीवर निवड झालेले 100 विजेते यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठीचे खास निमंत्रित असतील। भारत निवडणूक आयोगानं येत्या 21 ते 23 जानेवारी दरम्यान लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन 2026 या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे। त्याच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली इथं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली। निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाहीच्या क्षेत्रातली भारतात होणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक परिषद असेल। यामध्ये जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे 100 प्रतिनिधी सहभागी होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार जोमानं सुरू आहे. विविध ठिकाणचे प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. संबंधित महानगरपालिकांमध्ये येत्या 15 जानेवारीला मतदान असल्यानं संबंधित क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुढच्या 20 वर्षात पाणी आणि मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही असं आश्वासन त्यात दिलं आहे. कुंभपर्वातली अमृतवचनं या नावानं भाजपानं नाशिक महापालिकेसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. नाशिकला ग्रीन एनर्जी, सोलर उपक्रम, स्मार्ट डेटा सिस्टीम्स, ई गव्हर्नन्स, क्लीन टेक्नॉलॉजी आणि हरित पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासन त्यात आहे. अमेरिकेकडून पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादलं जाईल या भीतीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 780 अंकांनी घसरून 84,181 अंकांवर बंद झाला. निफ्टी 264 अंकांची घसरण नोंदवून 26,000च्या खाली जाऊन 25,877 अंकांवर स्थिरावला. धातू, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. मुंबईच्या सराफा बाजारात चांदी आज किलोमागे 12,000 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे GST सह 1 किलो चांदीसाठी सुमारे 2,43,000 रुपये मोजावे लागत होते. सोनं आज किलोमागे सुमारे 900 रुपयांनी स्वस्त झालं. 1 तोळा 24 कॅरेट तोळा सोन्यासाठी सुमारे 1,39,000 रुपये आणि 22 कॅरेट सोन्यासाठी 1,36,000 रुपये मोजावे लागत होते. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरणविषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पश्चिम घाटातल्या जैव वैविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील समितीनं तयार केलेला गाडगीळ अहवाल महत्वाचा ठरला. प्रधानमंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार परिषद, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी काम केलं. 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक सन्मान मिळाले होते. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर शहरात पिण्याच्या दूषित पाण्यामुळे टायफॉइडच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांकडे 2 आठवड्यात या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. गांधीनगर शहरात नव्यानं बांधलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात पोचवणाऱ्या व्यक्तीला आता 25,000 रुपये बक्षीस मिळणार. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं विविध राजकीय पक्षांचे विविध ठिकाणचे जाहीरनामे प्रसिद्ध. सराफा आणि शेअर बाजारात घसरण आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ पंचत्वात विलीन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.